ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
सांगली जिल्ह्यात ऊस क्षेत्रात वाढ, पण आडसाली लागवड क्षेत्रात घट. गेल्या वर्षी झालेला महापूर आणि काही भागात पडलेला दुष्काळ यामुळे ऊसाचं क्षेत्र कमी होण्याची शक्यता होती, पण सांगली जिल्ह्यात 98,790 हेक्टरवर ऊस लागवड झाली, अर्थात 2,363 हेक्टरनं ऊस क्षेत्र वाढलं, पण आडसाली ऊस क्षेत्रात मात्र घट झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 3 वर्षाचा आढावा पाहिला तर दरवर्षी 5 ते 6,000 हेक्टरनं ऊसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी 95,000 हेक्टरवर ऊस क्षेत्र होतं, त्यामुळे गाळपाची स्पर्धा आवश्यक होती. जिल्ह्यात वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, शिराळा यासह दुष्काळी पट्ट्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान गेल्या वर्षी कृष्णा आणि वारणा नदीला ऑगस्ट महिन्यात महापूर आला, त्यामुळे कारखाने सुरू व्हायला उशीर झाला. तसंच जुलै ऑगस्टमध्ये आडसाली ऊसाची लागवड होते, परंतु आडसाली ऊसाची लागवड झाली नाही. ऊस पट्ट्यात जुलै ते ऑगस्ट महिन्यात प्रामुख्यानं ऊस लागवड केली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी लागवडीसाठी शेती तयार करून ठेवली होती, पण याच दरम्यान महापुरामुळे आडसाली ऊसाची लागवड करण्याचं नियोजन कोलमडल्यानं आडसाली क्षेत्रात घट झाली.